प्रशान्तवदन समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साचारतः गुरोस्मरण पङ्कजा भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहङ्कृतिपराम्मुखो भवति एकनाथोपराः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात् आत्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संसृतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर।
आज या महिन्यातला तिसरा रविवार आपला सत्संगाचा म्हणजे प्रश्नोत्तरांचा दिवस, भगवंतावर पूर्ण भाव पूर्ण विश्वास कसा ठेवावा, नित्य नियमाने साधना होत असून सुद्धा वरील बाबतीत आपण खूप मागे आहोत याची जाणीव राहते, भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष कशाने पटेल असा प्रश्न विचारण्याने मनातील किलमिशे निश्चित दूर होतील म्हणून हा प्रश्न विचारला आहे असा प्रश्न आहे। भगवंतावर पूर्ण भाव पूर्ण विश्वास कसा ठेवावा असा प्रश्न आहे, आणि तो असा प्रश्न का विचारला याच्या पाठीमागचं एक कारण ते देखील त्यांनी दिले। थोडीशी खंत मनामध्ये आहे की साधना करतो आहोत पण तरी देखील कुठेतरी भगवंत आहे हा विश्वास आपल्या ठिकाणी कमी आहे की काय, अशी जी खंत आहे त्या खंतेपोटी त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे। आधी एक म्हणजे भगवंत आहे असं जेव्हा आपण या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो तेव्हा भगवंत म्हणजे काय हे आधी आपल्याला कळलं पाहिजे। थोडक्यात म्हणजे भगवंत ही संकल्पना आपल्याला नीट कळली पाहिजे, त्याचं आकलन झालं पाहिजे। भगवंत आपण ढोबळ मानाने ज्याला देव असं म्हणतो किंवा ईश्वर असं म्हणतो ती बऱ्याच वेळेला ती कल्पना आपली सगुण जे अवतार होऊन गेले त्या अवतारांच्या संदर्भात असते, राम कृष्ण दत्त शिव असे जे अवतार होऊन गेले त्या अवतारांवर तो देव आहे अशा अंगाने आपला विश्वास असतो। आणि त्याची उपासना आपण करत असतो, काही पूजा करतो काही नाम घेतो आणि तो आहे हा एक विश्वास आपण बाळगून असतो। पण काही वेळेला हा विश्वास डळमळीत देखील आपला होतो। डळमळीत होण्याची कारणं काही बरीच असतील, अगदी आपल्या प्रिय जवळच्या व्यक्तीचा वियोग मृत्यू हे कारण असू शकतं, आपल्याला एखादं दुर्धर असं शारीरिक दुःख जर झालं तरी देखील हा विश्वास डळमळीत होऊ शकतो। असा विचार येतो की मी एवढं भगवंतावर विश्वास ठेवतो साधना करतो तरी माझ्या नशिबाला हे दुःख का यावं असा विचार येतो. आणि या विचाराने असं वाटतं की भगवंत मला का सहाय्य होत नाही याच्यामध्ये, त्यांनी मला असं दुःख का द्यावं, असे प्रश्न साधकाच्या मनामध्ये उठतात आणि त्यामुळे हा विश्वास दळमळीत होतो. भावनात्मक आहे, या भावना ज्या निर्माण होतात या भावनेतून त्या वेळेपुरता विश्वास थोडासा हलतो. पण तो परत दृढ देखील होतो. जे विश्वास दळमळीत झाला म्हणून गेला असं होत नाही. तर भक्ताचं एक भक्तीचं आपण गौरव असं म्हणू, भक्तांनी केलेल्या भक्तीचा एक गौरव असं आपण म्हणू की पुन्हा तो सावरतो, पुन्हा तो आपल्या दुःखामध्ये देखील भगवंताची कृपा पाहतो आणि पुन्हा सावरतो. असं साधकाच्या बाबतीमध्ये त्याच्या साधना कालामध्ये नेहमीच होत राहतं. पण मगाशी म्हणलं तसं मुख्यतः भगवंत म्हणजे काय हे जर आपल्याला सुस्पष्ट झालं, एकदा आपली त्या बाबतीमध्ये निश्चिती झाली की मग असा विश्वास गळमळीत होणार नाही. जे रामकृष्ण शिव अवतार होऊन गेले की ज्याच्यावर आपली श्रद्धा असते, विश्वास असतो, किंवा आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे असे संत सद्गुरू, त्यांचं अधिष्ठान काय आहे? त्यांचं अधिष्ठान जर आपल्याला लक्षात आलं ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर ओवी अर्जुनाच्या मुखामध्ये 11व्या अध्यायामध्ये घातलेली आहे. ते म्हणतात की ते मुद्दल रूप तुझे जेथुनी द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचे निव्याजे घेवो घेवो येसी परित्राणाय साधूनाम विनाशायच्या दुष्कृताम अशा कार्याकरता म्हणून हे रूप घेऊन तू ज्या अधिष्ठानातून ज्या मूळ निर्गुण निराकार अशा परमात्म सत्तेतून तू ही रूप घेऊन येतोस, ते मूळ रूप मला दाखव असं जे अर्जुनाने भगवंतांना विनंती केली विश्वरूप दाखवाशी, ते मुद्दल रूप, ते मुद्दल रूप शाश्वत आहे, ते नाश न पावणार आहे. आणि सर्व नाशिवंत अशा उपाधीमध्ये सर्व नाशिवंत अशा नाम रूप वर्ण आकार अशा सृष्टीच्या मुळाशी ते अधिष्ठान रूप सत्ता मात्र असं ते रूप आहे की ज्याला परमात्मा असं म्हणतात, ज्याला परब्रह्म असं म्हणतात, जे सच्चित आनंद स्वरूप असं त्याचं लक्षण सांगतात. सत म्हणजे अविनाशी, नित्य, शाश्वत, तसच्चित म्हणजे चैतन्य स्वरूप, शुद्ध जाणीव स्वरूप, की जे आपल्या आतमध्ये शुद्ध जाणीवेच्या रूपाने आहे. आपण आहोत ही आपल्याला जी जाणीव आहे ती जाणीव आपल्याला देहाच्या अंगाने बाहेर आपल्याला प्रत्ययाला येते. पण देहाच्या अंगाने न होता ती जर मूळ रूपाने जी जाणीव आहे शुद्ध, ते त्याचं स्वरूप आहे. तसंच आपल्या सर्व इंद्रियांना ज्याच्या योगाने हे सगळं बाहेरचं सृष्टीचं ज्ञान होतं. जो प्रज्ञान स्वरूप असा आहे आणि मुख्य म्हणजे जो आनंद स्वरूप आहे, हे मूळ रूप अधिष्ठान ते भगवंताचं स्वरूप आहे. आणि सद्गुरू आपली दृष्टी नेमकी या भगवंताच्या स्वरूपाकडे वळवत असतात. मुख्यतः अनुग्रहाच्या वेळेला जेव्हा ते आपल्याला उपदेश करतात, ते हाच उपदेश ते करतात की देह मन बुद्धी या उपाधीला तू मी असं जे समजतोस तसं ते तू नसून तू शुद्ध आत्मस्वरूप आहेस. सच्चिदानंद स्वरूप हे तुझं खरं स्वरूप आहे आणि हे स्वरूप सर्व सृष्टीला व्यापून आहे, आत बाहेर व्यापून आहे. पण हे त्यांनी जरी आपल्याला सांगितलं तरी ते आपल्याला अनुभवायला येत नाही. साधना करताना थोडा थोडा त्याचा प्रत्यय येतो पण तो प्रत्यय नेहमी टिकत नाही आणि न टिकल्यामुळे मग असे काहीतरी आपल्या बाबतीमध्ये घोटाळे होतात की वाटायला लागतं का विश्वास ठेवायचा ईश्वर आहे याच्यावर. त्यांनी सृष्टीमध्ये सुखदुःख निर्माणच कशाला केली, सृष्टी तरी कशाला निर्माण केली, असे काहीतरी प्रश्न आपल्या मध्ये निर्माण होतात. आणि खरं सांगायचं म्हणजे त्यांनी हे जे शेवटी फार छान म्हणलंय की असा प्रश्न विचारल्याने आणि या प्रश्नाचं थोडंफार चिंतन आपल्या श्रवण झाल्यामुळे आपल्यामध्ये आलेले हे किलबिश हा विकल्प जो आहे हा विकल्प दूर होईल. आपण जे सत्संगतीमध्ये जातो, सत्संगतीचा उद्देश हाच असतो की परमात्म्यावरचा विश्वास, भगवंतावरचा विश्वास आपला दृढ होत जावा. समर्थ देखील म्हणतात की बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे. संतांच्या संगतीमध्ये जर काय होत असेल तर आपल्या ठिकाणचा भाव जो असा हलणारा जो असतो तो दृढ होत जातो. सद्बुद्धी ज्याला भगवंतांनी व्यवसायात्मक बुद्धी असं म्हटलेलं आहे, ती बुद्धी आपल्या ठिकाणी येते की ज्या बुद्धीला हेच एक आधी येर जाणणे ते भ्रांती अशा प्रकारची निश्चयात्मक अशी बुद्धी आपल्या ठिकाणी होते. आणि मुख्य म्हणजे हा प्रत्यय आपला अखंड कसा राहील, याच्याकरता कुठली साधना करायची, कशा प्रकारे अनुसंधान ठेवायचं, ध्यान साधना नेमकी कशी करायची, ध्यान साधनेमध्ये हा प्रत्यय घेऊन मग तो प्रत्यय नित्य टिकण्यासाठी कशा प्रकारे करायचं, हे सगळं आपल्याला सत्संगतीमध्ये कळतं. म्हणून अशा प्रकारचे जर भाव आले तर आपण दृढ सत्संगती धरावी. त्यांनी हे जे असतं की भगवंतावर पूर्ण भाव विश्वास पूर्ण राहण्याकरता, पूर्ण ठेवण्याकरता, पूर्ण जर आपलं राहावं असं वाटत असेल तर सत्संगतीला जावं. काय काय करीतो या मना परी नायके नारायणा. तुकाराम महाराज. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण शीण होतो धावरे धावा आता. श्री समर्थ. मनाचा व्याप सर्वांनाच आहे. असे असताना समर्थांनी श्री रामरायाला बुद्धिदे रघुनायका असे का मागितले. बुद्धी तर तार्किक असू शकते, मग बुद्धी मागण्यामागे काय उद्देश असावा. खूप चांगला असा प्रश्न आहे. कि वास्तविक पाहता मन आमचं आवरलं जावं, मनाला कसं आवरायचं ते सांगा असं न म्हणता बुद्धिदय रघुनायका असं का म्हणलं? एक संतांचं एक वचन आणि दुसरं वचन असं दोन एकत्र आणून असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. काय काय करीतो या मना परी नायके नारायणा, हे मन आवरण्याकरताच त्यांनी विचारलेलं आहे, म्हणलेलं आहे. म्हणजे संतांनी या दोन्ही गोष्टी मागितलेल्या आहेत की माझं मन कसं आवरायचं हे देखील त्यांनी विचारलेलं आहे, हे देखील भगवंताकडे मागितलेलं आहे, आणि मला बुद्धी दे असं देखील म्हणलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी आहेत. जसं अर्जुनानी भगवंतांना विचारलं की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलव दृढम तस्याहम निग्रहम म्हणजे वायो रिवस दुष्करम, हे अर्जुनानी विचारलं आणि भगवंतांनी त्याच्यावर अभ्यास आहे ना तू कौंतय वैराग्येनच गृह्यते असं उत्तर देखील दिलं. तस दोन्ही गोष्टी साधक दशेमध्ये हे दोन्ही जे आहेत त्यांनी म्हणले की तुकाराम महाराज काय किंवा समर्थ काय, समर्थांची करुणाष्टक, हे साधक दशेमध्ये त्यांनी भगवंताकडे मागितलेलं आहे. मन आवरणं ही खरोखर अवघड अशी गोष्ट आहेच आहे. जसं ज्ञानेश्वर महाराज देखील हरिपाठामध्ये म्हणतात की पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे, जमिनीवर पडलेला पारा जर आपण गोळा करायला गेलो तर तो गोळा आपल्याला करता येत नाही. त्याप्रमाणे मन आपण आवरायला गेलो की मन आवरण अवघड जातं. आणि हा मन आवरण्याचा शास्त्रीय उपाय सद्गुरू आपल्याला सांगत असतात, पण हा उपाय करण्याकरता, उपाय करण्याचा निश्चय होण्याकरता म्हणून आणखीन एक गोष्ट आपल्या ठिकाणी आवश्यक असते. ती गोष्ट म्हणजे बुद्धी असते. म्हणून समर्थांनी रघुनायक रामरायांकडे बुद्धी देखील मागितलेली आहे. आणि मगाशी जसं उल्लेख केला तसं ही जी बुद्धी मागितली ती बुद्धी निश्चयात्मक बुद्धी अशी मागितली की निश्चय व्हायला पाहिजे बुद्धीचा. बुद्धी देखील मराठी स्वामीजी आजच्याच प्रवचनामध्ये म्हणले की बुद्धीवर देखील लेप चढतात. बुद्धी देखील ज्या ज्या भावनांच्या जर नादी लागली त्याला एक शब्द देखील असा वापरला जातो, इंद्रिय पंगस्त जर बुद्धी झाली तर ती ती भावना धारण करणारी ती बुद्धी होते. दया द्वेष मत्सर यांनी ग्रस्त असलेली बुद्धी त्या प्रकारे होती. म्हणून तशी बुद्धी नको. तर जी बुद्धी असा निश्चय करते की या जन्मामध्ये मला परमात्मा प्राप्त होई आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्या बुद्धीला एक परमात्माच लाणी म्हणजे ध्येय आहे अशी बुद्धी, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी, येर ते दुर्मती जे बहुधा असे विकरती, जेथ निरंतर रमती अविवेकीय, अशी बुद्धी नको. तर अशी बुद्धी पाहिजे की ज्या बुद्धीचा निश्चय झालेला पाहिजे की मला परमात्मा प्राप्तव्य आहे. त्यांनी म्हटलं की बुद्धी तार्किक सुद्धा असू शकते. बुद्धीचा एक गुण तर्क करणं हा देखील आहे. तर्क कुठेही नेऊ शकतो. स्वामी माधवजी एक विनोद सांगायचे, या तर्कबुद्धीचं लॉजिक चयनी आपण कसं फसू शकतो, विधान लॉजिकच्या यांनी केलेलं विधान आपल्याला दिसताना अगदी बरोबर वाटतं पण त्याच्यामध्ये फोलपणा असतो. एखाद्याने आपल्याला म्हटलं की तुम्ही देव आहे म्हणता, दाखवा देव कुठे आहे, आपण निरुत्तर होऊन जातो. तार्किक यांनी जे प्रश्न विचारले जातात तर तार्किक याला छेद देणं किंवा केव्हा अवघड जात. स्वामीजी सांगायचे की दोन मित्र होते, तरुण होते, दोघांचंही लग्न झालेलं होतं आणि कर्मधर्म संयोगाने एकाची पत्नी गेली. हा दुसरा मित्र होता, हा मित्र आपल्या पत्नीसहित त्याचं सांत्वन करायला गेला. तो मित्र देखील काही काळाने त्या दुःखातून सावरला आणि सावरला म्हणजे दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न झालं तर संसार सुरू झाला. परत हे मित्र एकमेकांशी मित्रत्वानेच होते आणि त्या मित्राची दुसरी पत्नी देखील गेली, तेव्हा देखील हा सांत्वन करण्याकरता गेला. आणि स्वामीजी असं म्हणायचे की काय असेल कुणास ठाऊक, त्याच्या पत्रिकेमध्ये कुठला ग्रह वक्री असेल जो पत्नीवर घाला घालणारा असेल. तर ती तिसरी पत्नी देखील, तिसरं लग्न झाली, तिसरी पत्नी देखील गेली. तर हा जो मित्र होता याची पत्नी त्याला म्हणली की याच्याच्यावर काय प्रसंग आलाय बघा, तिसरी पत्नी देखील गेली, आपण जायला पाहिजे. हा मात्र असाच्या असा बसला आणि असं असं करायला लागला, नाही आता नाही. ती म्हणली का, मी त्याच्याकडे दोनदा गेलो, तो एकदा तरी माझ्याकडे आला का. असं म्हणून स्वामीजी म्हणायचे आता विधान काय आहे. बरोबर आहे, एकदाही तो आला नाही. हे असं तार्किकपणा असतो. म्हणून अशी तार्किक बुद्धी काही समर्थ मागत नाहीये. तर्क करणारी बुद्धी नको. उपनिषद देखील म्हणतात की नैशा तर्केण मतिरापनीया, अतिशय तीक्ष्ण अशी बुद्धी. आणि या बुद्धीच्या तार्किक बुद्धीच्या आवर्तामध्ये जर सापडला एखादा साधक तर तो बाहेर येणं फार अवघड असत. फार तो परमार्थापासून बाहेर फेकला जातो. म्हणजे तार्किक बुद्धीपासून जपावं. आपल्या मनामध्ये जर खूप तर्क जर करण्याचा स्वभाव असेल तर त्याच्यापासून जपावं. आपण त्यापेक्षा तर्कापेक्षा श्रद्धेचा आश्रय घ्यावा. आणि अशा प्रकारचे निश्चयात्मक परमेश्वराचं प्राप्तव्य हेच ध्येय ठेवणारी बुद्धी समर्थ म्हणून मागतात. आणि असा निश्चय झाला की अशा निश्चयानेच साधना घडते आणि मन देखील आपल्याला आवरण्याचा जो प्रयत्न असतो, साधना जी असते ती आपल्याला करता येते. हरी ओम.
वंदना अभंग.
लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा.
लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा सुखव से तुझे पाई मज ठेवी ते चिथाई लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा सुखव से तुझे पाई मज ठेवी ते चिथाई लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा माझी अल्प है वासना माझी अल्प है वासना तू तो उदारांचा राणा तू तो उदारांचा राणा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा तू का म्हणे भोगे भोगे तू का म्हणे लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा
आपल्या प्रत्येक प्रवचनातून सत्संगातून एक नवीन प्रेरणा एक नवीन दिशा आम्हाला मिळत राहते. प्रत्येक वेळी श्रवण करताना मनातल्या मनात स्वामीजींना काय अभिप्रेत आहे आणि आपण कुठे आहोत हे नकळत ताडून पाहिले जाते. बरेचदा जर आम्ही योग्य प्रकारे साधना आचरण करत असू तर श्रवणानंतर समाधान वाटते. परंतु कित्येक वेळा आपण जे ध्येय स्वरूप म्हणून समोर ठेवता ती गोष्ट आपल्यापासून कित्येक योजने दूर दूर आहे अगदी अल्टिमेट आहे असे वाटते. ती आपल्याला या जन्मी जमणार नाही असे जाणवून निराश व्हायला होते. उदाहरणार्थ गुरुवारच्या सत्संगात प्रेमभावाबद्दल सांगितलेले टोकाचे वर्तन आपल्याला कसे व कधी जमेल असे वाटते. हे एक उदाहरण. दुसरं, आज सकाळी ध्यानयोगाचा उपसंहार करताना सांगताना ध्यानयोगाचे अंतिम फलित निर्वाण पर शांती हे सांगितलेत ते तर लाखो साधकांपैकी एखाद्यालाच प्राप्त होणार ना. मग आम्ही रोजच्या ध्यानाचा प्रयत्न करताना कुठले एम डोळ्यासमोर ठेवायचे असे वाटते. कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना. बरेचदा श्रवण करत असताना आम्ही योग्य प्रकारे साधना आचरण करत असू तर श्रवणानंतर समाधान वाटते, बरेचदा समाधान वाटते. कित्येक वेळा आपण जे ध्येय स्वरूप म्हणून समोर ठेवता ती गोष्ट आपल्यापासून कित्येक योजने दूर दूर आहे. बरेच वेळा आणि कित्येक वेळा याच्यात मोठा कोण हे मला कळत नाहीये. म्हणजे समाधान बरेच वेळेला होतं का कित्येक वेळेला समाधान न होता आपल्याला अडचणीचं वाटतं, बरेच आणि कित्येक याच्यातला जरा फरक नाही कळला. जेव्हा ध्येय स्वरूप म्हणून काही समोर ठेवायचं असतं तेव्हा अल्प सांगता येत नाही ही अडचण भगवद्गीतेला ही जाणवली. अल्प नाही सांगता येत, अल्प उद्दिष्ट आणि अल्प ध्येयाबद्दल सांगितलं नाही जात. ते दूरचंच सांगितलं जाणार. ध्येय हे फार सुदूर असावं असं कित्येक संतांनाही वाटलेलं आहे. ते इतकं सुदूर असावं की ते कधी न हाता यावे असं स्वरूपानंद म्हणतात. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. चालणं मात्र घडावं, ध्येय खूप सुदूर, जवळपास कधी हाताला येईल न येईल कोण जाणे, इतकं दूर असावं. अल्पध्येयाचं सुख देखील थोडं असतं आणि दूरच्या ध्येयाचं सुख देखील तेवढंच अपरिमित असतं. एक कप चहा प्यायल्यानंतर इन्स्टंट बरोबर आहे इन्स्टंट समाधान मिळतं. कॉफीचा शोध कसा लागला हे मला मध्ये कोणीतरी सांगितलं की ज्या ठिकाणी ती वनस्पती होती आणि तिच्या बिया होत्या तिथून मेंढपाळ मेंढ्या घेऊन जात असताना त्या सरसगट चरत जातात. तसं त्या विशिष्ट प्रदेशातून त्या चरत जाताना मेंढी हा तसा गब्दूल आणि फार मोठा उत्साहाने सळसळता असा प्राणी नाहीये, तरी देखील त्या जणू हसतायत नाचतायत असं त्याला भास व्हायला लागला. त्यांनी परत एकदा त्या भागात नेलं तर तसंच झालं, त्या मेंढ्या देखील समाधानी झाल्या. म्हणून मग त्यांनी पाहिलं की नक्की त्या काय खातात, त्या बिया वगैरे खाऊन त्यालाही बरं वाटलं. त्यांनी ते गावात आणलं. कॉफीचा शोध असा अचानक लागलेला आहे. ध्यान करतो आणि एक तासाने माणूस उड्या मारत उठला असं होणार नाही. एकतर एक तास, दीड तास असं, आणि तेही ध्यान केलं म्हणून लगेच फार त्या मेंढीसारखा खुश झाला असं होणं शक्य नाही. जरा अवघडच आहे, पण ते ध्येय सुदूर असणं आणि ते प्राप्त करणं याच्यासाठी जीवन आणि जीवन खर्ची टाकावं अशी प्रेरणा आपल्याला असते खरी. ध्यानाच्या प्रात्यक्षिकांच्या वेळेला कसं समाधान झालं, त्या समाधानाला गाठीला घेत घेत कित्येक काळांनी भगवंत सांगतात तशा या स्थितीला पोचता येतं. आपल्या समोर जर ध्येय स्वरूप बिंदू नक्की केला तर दुसरा बिंदू आपणच आहोत, तर कुठून कुठं जायला लागेल हे समजतं. याकरता ध्येय निश्चिती फार गरजेची असते आणि मग मध्ये जो रस्ता असतो त्या रस्त्याने चालायचं असतं. एकदम ध्येयाचा विचार कसा करणार, एकदम ध्येयाच्या ठिकाणी गेल्यावर कसं असेल हे आपल्याला कसं मिळणार हे पाहून एकदम दडपायला होणं पण बनत बनत बन जावे या न्यायानीच तो जसा तिथपर्यंत पोचतो तसं तिथं पोचल्यानंतर ते समाधान मिळवण्याची अनुभवण्याची भोगण्याची टिकवण्याची कुवत देखील त्याला प्राप्त होते. अशा पद्धतीने हा प्रवास घडत राहतो. असं असल्यामुळं मात्र जेव्हा म्हटलंय की असं निराश व्हायला होतं, अल्टिमेट ध्येयाबद्दल ऐकलं की फार निराश व्हायला लागतं. आजचं प्रवचन झाल्यावर मला दोन भगिनी भेटल्या वेगवेगळ्या वेळेला. त्या म्हणाल्या की हे तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं ध्यानाच्या विषयीचं आम्हाला इतकं समाधान झालं की बस बसलेलं असताना जणू आपण तिथपर्यंत गेलो असं वाटलं, अशा एक भगिनी म्हणाल्या. आणि दुसऱ्या भगिनी असं म्हणाल्या की मला तो ब्रह्मसंस्पर्श तुम्ही अनुग्रह दिला तेव्हापासून होतोय असं जाणवतं. हे ज्याचं त्याचं निवेदन आहे. त्यामुळं हे सर्वसाधारणपणाने उत्साह मिळण्यासाठी आणि प्रेरणा मिळण्यासाठी म्हणून सांगितलं जातं. आपला माइंडसेट देखील निराश होण्याचं ठेवण्याचं काही कारण नाही. आपल्याला कुठपर्यंत जायचं हे कळणं गरजेचं राहतं, त्याकरता हे सांगितलेलं असतं. शिवाय एखादा शास्त्रीय विषय सांगत असताना सुरुवातीला देखील त्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं जातं, नंतर तो शास्त्रीय विषय सांगितला गेल्यानंतर परत तो काय प्राप्त करतो हे तीच गोष्ट सांगून परत एकदा उच्चारली जाते. दरम्यानच्या काळात मध्ये त्याची साधनं सांगितली जाते. बऱ्याच वेळेला जे सांगितलं जातं ते सगळंच्या सगळं आत्ता बसल्या जागी आपल्याला जमेलच असं खरंच नाहीये. स्वामीजी म्हणायचे की आत्ता नुसतं ऐकून तर ठेवा असं म्हणायचे. हे किती उंच आहे हे आत्ता ऐकून तर ठेवा, कधीतरी तुम्हाला समजेल असं म्हणायचे. त्यामुळं निराश होणं अशा मानसिकतेमध्ये कृपा करून तुम्ही सापडू नका. ज्याचा कोणाचा प्रश्न आहे निराश होण्यासारखं त्याच्यात नाहीये. मी अशी एक गोष्ट वाचली ती की पहाडावरच्या देवीच्या देवळामध्ये जाऊन तैलवात सकाळी लावण्यामुळं महत्पुण्य मिळतं, अशा प्रकारची आख्यायिका असल्यामुळं विशिष्ट दिवशी कित्येक लोक बाहेर पडत असत. पण तिथं जाण्यासाठी रात्रभर चालत जायला लागे, रस्ता ठराविक नव्हता, पहाडावरचं मंदिर दिसायचं पण डोंगरात रस्ते नसतात त्यामुळं आपल्या पद्धतीनेच आपल्याला जायचं असतं. एक यात्रेकरू जात होता, त्यांनी ते पाहून ठेवलेलं होतं कुठं आहे, कोणती दिशा आहे आणि आपल्याला कसं जायचं आहे. आणि त्यांनी सुरुवात केली. रात्र झाल्यावर मात्र जसं चांगलाच काळोख झाला तसा तो थांबला. त्याला समजेना की आपल्याला जितकं लांब जायचं आहे ते ठिकाणही आता दिसेनासं झालं. अंधारात बुडून गेलं. आपण नुसते चालतो आहोत, माझ्या हातातला हा जो कंदील आहे हा कंदील फार तर 7-8 पावलांच्या पुढे प्रकाश दाखवत नाही आणि इतकं दूर मी कसा जाणार. दरम्यानच्या काळात कोणी यात्रेकरू थांबलेले विश्रांती घेतानाही दिसत होते, ते परत प्रवासाला निघणारच होते. कोणी त्याला ओलांडून पुढे जात होतं. एक यात्रेकरू जात असताना त्याने आपल्या मनातली ही व्यथा बोलून दाखवली की मला तर ते मंदिरही आता दिसेनासं झालं, मी प्रथमच जातो आहे. माझा कंदील जास्तीत जास्त 8 पावलं पुढची प्रकाश देतो आहे. तर तो म्हणाला की एवढंच न, माझ्या हातातला हा मिणमिणता दिवा बघ, माझ्या हातातला हा दिवा तर पुढची 2-3 पावलंच प्रकाशित करतो आहे, पण मला सांप्रत प्रत्येक वेळेला एकच पाऊल टाकायचं आहे. मी एकदम 3 पावलं देखील नाही टाकू शकत, त्यामुळे एक पाऊल मी पुढचं टाकलं की पुढची 2 पावलांचा रस्ता मला आपोआप दिसतो, एवढं मला पुरेसं आहे, असं म्हणून तो पुढे निघून गेला. तेव्हा याला मोठा उत्साह आला की आपण एक पाऊल टाकल्यानंतर 7 पावलं नाही राहत, तर पुढचं 1 पाऊल प्रकाशित होतं, कंदील 8 पावलं प्रकाशित करतो. आणि मग त्या यात्रेकरूंपैकी जेव्हा तो मगाशी ज्याची 3 पावलं प्रकाशित करणारा छोटा दिवा होता तो, आणि हा ज्याची 8 पावलं प्रकाशित करत होता ज्याच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली तो, असे दोघं पहाटेच्या वेळेला खरोखरच त्या देवीच्या मंदिरात तेलवात करत होते, तेव्हा त्या दोघांनाही फार समाधान झालं. नारद एकदा चाललेले होते. एक भक्त उत्सुकतेने नारद आले म्हणून नारदांचं दर्शन घेऊन म्हणाला की मी साधना करतोय, गेली 40 वर्ष मी साधना करतोय, मला समजत नाहीये की मी किती अजून साधना करणार, याच जन्मात मला प्राप्त करायचंय, पण हे कसं होईल समजत नाहीये. तर नारद असं म्हणाले की तुला तुझी साधना करतोयस ज्या पद्धतीने करतोयस त्या पद्धतीने मोक्ष प्राप्त करण्यासाठी किमान अजून 5 ते 7 जन्म घ्यायला लागतील. तेव्हा तो इतका निराश होऊन बसला, तो म्हणाला हा जन्मच मला कसा तरी मी काढतो आहे, अजून 7 जन्म म्हणजे केवढं झालं. असंच पुढे जात असताना एक भक्त भेटला, नारदांना नमस्कार केला, म्हणाला की मी मुक्त कधी होईन. नारद समोर एक चिंचेचं झाड होतं. नारद म्हणाले की या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत ना, तेवढी पानं तुझा जन्म झाला की मग शेवटच्या जन्मामध्ये तू मुक्त होशील. तर तो आनंदाने नाचायला लागला, म्हणजे ठरलं, आता संख्या ठरली म्हणाला, मी कधी मुक्त होईन ते ठरलं, आता मला काहीच काळजी नाही, आता साधना करत इतके जन्म. चिंचेची पानं किती बारीक असतात आणि सबंध भरलेली चिंच मोठा वृक्ष, पण आता निश्चित झालं म्हणाला, आता किती जन्म हे नक्की कळलं, आता तर मला काहीच अडचण नाही, असं म्हणून तो नाचायला लागला. स्वामीजीच ही गोष्ट सांगायचे, आणि ही गोष्ट सांगत स्वामीजी असं म्हणायचे की आकाशवाणी झाली की अरे तू तर आत्ताच मुक्त आहेस, या भावनेने करतोय सेवा. समर्थांनी साधनेबद्दलची ओवी लिहिली आहे, ती ध्येयस्वरूपच एक लिहिली आहे, ती फार मार्गदर्शक असते. आणि अशा प्रकारचे प्रश्न आले की स्वामीजी ती ओवी अगदी न चुकता सांगायचे. स्वामीजी म्हणायचे की पदी हून चळो नये, करावे नाना साधन उपाये, तरीच सापडे सोये अलिप्तपणाची, तो मी या भावनेवरून खालीच येऊ नये. ही भावना मनामध्ये सतत ठेवावी, मी प्रकृती नाही, मी देह मन बुद्धी नाही, आचार्य देखील देह मन बुद्धी मी नाही, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं म्हणाले. तो पूर्णोद्गार देखील आहे आणि तो साधकाचाही उद्गार असला पाहिजे. आपण ते होऊनच साधना करावी, आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहोत आणि आपण तसे होणारच नाही, अशा भावनेने केलेली साधना त्याच्यापर्यंत कधीच घेऊन नाही जात. जरी आत्ता मी परमात्मा आहे हे मला समजलं नाही, तरी देखील मी परमात्मा आहे, तुझ्या अंतर्यामी तेच तत्व भरून राहिलेलं आहे असं शास्त्र सांगतं. श्वेतकेतूला जेव्हा उद्दालक महामुनींनी या महावाक्याचा उच्चार करून सांगितलं की तत्त्वमसि श्वेतकेतो इति, तेव्हा तो निराश नाही झाला. खरं म्हणजे त्याला कुठं माहीत होतं ते परमात्मा तत्व काय आहे? ते म्हणाले यदा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं सर्वं यदा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात् वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इत्येव सत्यम्। मातीची जी अनेक गाडगी मडकी माठ रांजण अशी भांडी आहेत त्याच्यामध्ये एक मृत्तिकाच आहे, मृत्तिका हे एकच सत्य आहे। त्याची जी नावं आहेत ती नावं ही वाचारंभण आहे, वेगवेगळी ओळखता यावीत म्हणून ती नावं आहेत। मृत्तिका हे सत्य आहे, तसं हे सौम्य सत एव सौम्य इदम अग्रे आसीत। एकमेवाद्वितीयम हे विश्व निर्माण झालं तेव्हा एक सत्तत्वच भरून राहिलेलं होतं, एकमेवाद्वितीय त्या तत्वाचंच विश्व झालं, अर्थात त्या तत्वाचीच झाडं झुडपं डोंगर वनस्पती नदी नाले दऱ्या पर्वत पशु पक्षी प्राणी मनुष्य मात्र आणि तूही झालास। तत्त्वमसि श्वेतकेतो इति, तेव्हा हातपाय गाळून श्वेतकेतू बसला नाही, निराश नाही झाला, अरे उलट किती उत्साह यायला पाहिजे। मला जरी समजत नसलं तरी देखील मी अमर्त्य आहे, तर मी मला अमर्त्य समजत होतो, पण मी देह नाहीये, मला मृत्यू नाहीये की काय? मी अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित परमात्मा आहे, केवढा आनंद व्हायला पाहिजे। कारण शास्त्र वचन आहे, शास्त्राने सांगितलं की तू तेच आहेस, हा उत्साह देणारा भाग असला पाहिजे, निराश करणारा भाग नको। कारण जे मी आहे असं मला वाटतं, आता ते टाकलं म्हणजे झालं, मी मुळातच ते आहे। साईबाबाची ती गोष्ट माहिती आपल्याला की साईबाबा त्यांच्या बाजूला कोणी गीता म्हणत होतं, पुटपुटत असत ते सतत गीता म्हणत असत, तर साईबाबा त्यांना म्हणाले की काय म्हणतोय रे, तर ते म्हणाले की भगवद्गीता म्हणतोय, कोणता श्लोक म्हणतोयस? तेव्हा तो श्लोक त्यांचा चालू होता की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनहा तत्वदर्शिनहा। साईबाबा म्हणाले काय अर्थ आहे याचा? ते परमात्म तत्व जर जाणायचं असेल तर तद्विद्धी ते कसं जाणता येतं? प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, ज्यांनी ते जाणलेलं आहे त्यांना शरण जाऊन त्यांना प्रणिपात करून ते जाणलं जातं। त्यांना वारंवार प्रश्न विचारावेत, जीव हा शिवस्वरूप कसा असेल, या प्रकारच्या प्रश्नांना परिप्रश्न म्हणतात, आणि त्यांची सेवा करावी, त्यामुळे ते ज्ञानाचा उपदेश करतात। उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनहा तत्वदर्शिनहा, तत्वदर्शीन ज्ञानी ज्ञानाचा उपदेश करतात। साईबाबा झटकन म्हणाले ज्ञानाचा उपदेश ते अज्ञान दूर करतात, ज्ञान तर आहेच म्हणाले, पाणी तर आहेच, फक्त शेवाळ बाजूला करायची गरज आहे, पाणी आणायला लागत नाही, शेवाळ साठलेलं असतं, ते बाजूला केलं की पाणी आहेच। ते अज्ञान दूर करतात असं म्हणाले। म्हणून तत्त्वम असी या बोधाने आपली ज्ञानाची विहीर भरत नाही, ती असतेच, फक्त जे बाजूला सारायचं ते सारणं गरजेचं आहे। म्हणून पदी हून चळो नाहीये, मी तेच आहे याची दृढ बुद्धी ठेवावी। आता हे ध्येय आहे तर याच्यात निराश व्हायचं काय कारण आहे? जर सांगितली आहे भगवद्गीता सांगते उपनिषद सांगतायत तर मी तेच आहे, आपला ठाम विश्वास बसतो की नाही? अनेक ठिकाणी बसतो। वडील म्हणतात की हे ही रिसीट घे, तुझ्या नावाने मी ठेवली आहे 10 लाख रुपये। आपणही पाहतो की आपलं नाव आहे 10 लाख रुपये आहेत, या 10 लाखाचा उपयोग होईल याच्यावर आपला विश्वास बसतो का? बसत नाही, का? आपण निराश होतो. तसं ते जेव्हा सांगतात की ते परमात्म तत्वच तू आहेस, स्वामीजी म्हणायचे की स्टॅम्प पेपर, तेव्हा मला वाटतं स्टॅम्प पेपर काय 10 रुपयाचा 100 रुपयाचा, आता स्टॅम्प पेपर आणा म्हणलं तर 10,000 रुपयाचा आणा म्हणायला लागेल जर इतकी पक्की गोष्ट लिहून द्यायची असेल तर. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो म्हणायचे. याचं कारण असं की ही नक्की गोष्ट आहे, जेव्हा शास्त्र सांगतं तेव्हा मी आहे, मला कळेल, कळायचं तेव्हा, या जन्मात कळावं अशी इच्छा आहे. मी माझ्यातल्या देहबुद्धीच्या गोष्टी कशा बाजूला सारतो तेवढ्यावरच आता राहिलंय, बाकी निराश उदास होण्यासारखं काही नाही राहिलेलं. माझी प्रकृती तर मला जरा बाजूला सारायची, बाकी काय राहिलंय? मी ते परमात्म तत्व आहे असं शास्त्र सांगतं, शास्त्र प्रचिती आहे, गुरु सांगतात, गुरु प्रचिती आहे, आत्मप्रचितीची गोष्ट आहे, ते मलाच प्रयत्न करायला लागतील, मी करेन. इथं गोष्ट संपते. त्यामुळे कृपा करून अशा वेळेला तुम्ही ऐकता ऐकता ऐकताना कधी कधी काय होतं की ऐकताना समाधी सदृश स्थिती देखील प्राप्त होते. कशी कर्म करायची असं ऐकत असताना त्या बेतानी कर्म करण्याच्या सगळ्या युक्ती समजल्यासारख्या वाटतात. ध्यानाच्या सूक्ष्म प्रक्रिया ऐकताना आपण ताडून पाहतो आणि कुठंतरी आपण त्याच्या जवळ गेलोय असं आपल्याला जाणवतं, कित्येकांना जाणवतं. भक्ती करत असताना, भक्तीचं वर्णन ऐकत असताना असंच काही आपलं होतं, समाधान होतं. निरूपणी ते सद्वृत्ती जागे, निरूपण चालू असताना सद्वृत्ती मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि स्थळ त्याग होता सवेची भंगे. आणि इथून अध्यात्म मंगलधामच्या पायऱ्या उतरून गेलं की जेवढी सद्वृत्ती निर्माण झालेली असते तेवढी कमी होते. हे जे समजल्यासारखं आत्ता वाटते ते वाया जाणार नाही एवढं लक्षात ठेवा. हे आत कुठंतरी जाऊन बसलेलं असतं. तुम्ही त्याचा उपयोग देखील करता, तुम्ही येता आलेले असता तो दिवस आणि 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष. आता माझ्यासारखी व्यक्ती स्वामीजींकडे 39 वर्ष झाली, वर्ष ही अशी पुढे जातच राहणार आहेत. अशी जशी वर्ष जातील तसं तसं, सुरुवातीला मी स्वामीजींकडे आलो तेव्हा होतो तसाच आत्ता आहे असं तुम्ही छातीटोपपणाने सांगू नाही शकत. तुमच्यात बदल झालेला आहे, तुमच्या विचारात बदल होतो, तुमच्या कर्मांमध्ये बदल होतो कालांतराने. सहज म्हणून ऐकायला येणाऱ्याला माहिती नसतं की काही काळाने ध्यान हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल, तो ध्यानाला बसायला लागतो, त्याच्यात बदल झालेला असतो. मग ध्यानातल्या अजून गोष्टी मिळाव्यात असं वाटायला लागतं, त्याही मिळतात, मिळत राहिलेल्या असतात. प्रश्न एवढाच आहे की जे अल्टिमेट आहे तर तिथपर्यंत आम्ही नाही, मग निराश होऊ नका. तुम्ही जेव्हा चालताय तेव्हा निराश होण्याचं काही कारण नाही, कारण कुठलंही शास्त्र सांगत असताना त्याची मूलतत्व सांगूनच सुरुवात होते. अर्थशास्त्राची मूलतत्व इथूनच सुरुवात होते शास्त्र शिकायला, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. आणि मग तिथून मोठे मोठे सिद्धांत जेव्हा येतात तेव्हा ते येणारच असतात ना. तुम्ही जेव्हा येऊन बसता ऐकायला तेव्हा तुम्हाला सगळं ऐकायला मिळणारच आहे. तुम्हाला एक मर्यादित ऐकायला नाही मिळणार, तुम्हाला सुरुवात देखील ऐकायला मिळेल, कधी मध्य ऐकायला मिळेल, कधी शेवट ऐकायला मिळेल. शेवट ऐकायला मिळेल तेव्हा मनाची खुणगाठ बांधा की आपल्याला इथपर्यंत पोहोचायचंय, ठीक आहे आपण पोहोचलेलो नाही, मग काय बिघडलं? आपल्याला इथपर्यंत पोहोचायचंय अगदी सुरुवातीचं सांगता तेव्हा तुम्हाला असं वाटेल की याच प्रकारे मी इथं आलेला होतो. इथं असणाऱ्या नवीन 10-20 लोकांना याचा नक्की फायदा आहे, माझी रिव्हिजन होतीये. आणि मधला भाग तर तो तर किती उत्साहाचा, आणि कारण त्याच्यातच आपल्या खऱ्या टिप्स मिळत असतात. मी पाहतो की मी जेव्हा ध्यानाविषयी सांगतो तेव्हा तुमच्यापैकी कितीतरी मंडळी अडाखे बांधत असतात की आता हे असं सांगतील की तसं सांगतील. आपला अनुभव असा आहे की तसा आहे, आपण नक्की इथं आहोत की तिथं आहोत. तेव्हा वेळ कसा गेला हे देखील तुम्हाला कळत नाही. असं प्रवचन सुरू झालं आणि असं संपलं असं होऊन जातं. तर या शेवटच्या कथा प्राप्त पुरुषांच्या या देखील तितक्या उत्साहाने आपण ऐकू. ठीक आहे, भगवंत म्हणतात विहाय कामान या सर्वान पुमांश्चरती निस्पृहा. मी तर किती कामानी भरलेला आहे, बापरे. असं करण्याचं काही कारण नाही, कारण हे तुम्हालाही माहितीये की हे पार स्थित प्रज्ञाचं लक्षण आहे. तर मग तो तसाच असला पाहिजे, तेही वर्णन आपल्यासारखं कसं असू शकेल. असेल जेव्हा भगवंत ध्यान योगाच्या अंगानी जेव्हा ते तपस्व्यांपेक्षा योगी चांगला, कर्मीभ्या अपि मतोधिकहा असं सांगतात, तेव्हा मग आपण काय तपस्वी आहोत की कर्मयोग्यांनी देखील हदरून जावं अशी परिस्थिती आहे तिथं. आणि अशांमध्ये देखील जो भक्तियुक्त आहे तो परमयोगी असं म्हणतात. मग किती जणांनी निराश व्हायला पाहिजे? निराश होण्यासाठी नाहीये हे अजून एक गोष्ट आपल्या जीवनामध्ये समाविष्ट करण्यासाठी आहे. या अंगाने या तऱ्हेने आपण याच्याकडे पाहू. मला कोणी निराश होतंय असं म्हटलं तर वाईट वाटतं, कारण आपल्या सांगण्याचा तो उद्देश नसतो. पण वक्त्याला सगळंच ऐकायला लागतं. जसं माझ्याकडे एक भगिनी येतात अजून, त्या अनुग्रहाच्या पूजेच्या वेळेला आल्या की त्या मला म्हणतात की किती समाधान मला मिळत आहे तुम्हाला सांगू, मला कधीही विचारांचा त्रास होत नाही. पहिल्या दिवसापासून मला ध्यान जमत आहे, तुम्ही म्हणता ते सगळं मला समजतं. आणि मी घरी बसते तेव्हा मी अगदी त्याच्यामध्ये रमून जाते. त्या असं माझ्याशी येऊन बोलून जातात, त्यांचे मिस्टर येतात, अजून मन वगैरे काही आवरलं जात नाहीये. हे दोन्ही मला ऐकायला मिळणारेच, याच्यात मला आता काय करणार. कधी ते आधी येतात आणि यानंतर येतात, दोघं एका पाठोपाठ एक पूजा करतात. ते म्हणतात तुम्ही सांगता तसे मी बसतो खरा, पण आता बघू कधी. असं ते बोलून जातात. दुःखेशु अनुद्विग्न मनः सुखेशु विगत स्पृहा, असा अभ्यास मलाही करावा लागतो नाही का. तर या गोष्टींकडे अशा तऱ्हेने आपण पाहू. मला अक्षरावरून कोणी प्रश्न विचारलाय हे जरा समजतंय की नाही असं वाटतंय. त्या व्यक्तीने सुद्धा एखाद वेळेला सगळ्यांकरता प्रश्न विचारला असेल, तिच्या स्वतःच्या व्यक्तीकरता विचारलाच असेल असं नाही. आणि या उत्तराचा उपयोग सगळ्यांकरताच होत असतो. त्या तऱ्हेने समुदायामध्ये कोणी अवाकून ऐकणारे असतात, कोणाला फार समाधान वाटतं, कोणाला वाटतं हे आपल्याला कसं होणार, हा प्रत्येकाचा जो माइंडसेट आहे तो या पदीहून चळो नये. करावे नाना साधन उपाये तरीच सापडे सोये अलिप्तपणाची, असं म्हणून स्वामीजी असं ते डोळे देखील वर्ग तो मी असं म्हणायचे, तो परमात्माच मी अशा प्रकारचा पक्का भाव धरावा असं म्हणायचे. या भावावरून खाली न येताच सगळी साधना करावी असं सांगत असत. तसंच आपण करू. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।
श्री राम काही निवेदन आहेत। येत्या बुधवारी सकाळी 9:30 ते 11:30 या वेळात पूजनीय स्वामीजी साधकांच्या गाठीभेटीसाठी गणेशपुरम येथे बसणार नाहीयेत याची सर्वांनी नोंद घ्यावी। येत्या बुधवारी रात्री 8:45 ते 9:30 या वेळात गणेशपुरम येथे ज्ञानेश्वरीवर पूजनीय स्वामीजींचं प्रवचन होईल। येत्या गुरुवारी सकाळी 8:30 ते 9:30 या वेळात गणेशपुरम येथे प्रसिद्ध गायक पंडित उपेंद्र भट यांच्या अभंग गायनाचा कार्यक्रम होणार आहे। येत्या गुरुवारी सायंकाळी अध्यात्म मंगलधाम येथे 7:30 ते 8:30 या वेळात श्री समर्थ रामदास स्वामींचं चरित्र होणार आहे। येत्या शनिवारी गुढीपाडवा असल्यामुळे सकाळी 7 ते 9 या वेळात विशेष कार्यक्रम होणार आहे। यात प्रथम साधारण तासभर ध्यान आणि त्याच्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमाचं पूजनीय स्वामीजी स्वतः सूत्रसंचालन करणार आहेत।